चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रालोच्या नेत्यांनी मांडल्या ऊस शेतकऱ्यांच्या समस्या। 5 दिवसांपासून वजन बंद असल्यानं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या रालोत नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं DCO यांच्यासमोर मांडल्या। त्यांनी सांगितलं की खतवली कारखान्याची गढी नवाबाद शिकारपूर कपूरगड येथील वजन केंद्र बंद आहेत। तितावी कारखान्याची सदरुद्दीन नगर हडवली सावटू ही वजन केंद्र बंद करण्यात आली आहेत। अचानक ही केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। वजन केंद्रांवरून शेतकऱ्यांना परतावं लागत आहे। कारखाना गेटवर ऊस घालण्यात मोठ्या अडचणी येत आहेत। DCO डॉक्टर RD द्विवेदी यांनी रालोद नेत्यांना आश्वासन दिलं की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील। यावेळी पूर्वमंत्री योगराज सिंह, जिल्हाध्यक्ष अजित राठी, प्रदेश सचिव अशोक बलियान, जिल्हा पंचायत सदस्य संजय राठी, प्रदेश महासचिव सुधीर भारतीय, अभिषेक चौधरी, मंडल प्रवक्ता विकास कादियान, ब्रिजेंद्र सिंह, विनीत खाटियान, वैभव चौधरी आदी उपस्थित होते।